त्यानंतर एकदा येशू जात असता 10 कुष्ठरोगी त्याला भेटावयास आले आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून त्याला म्हणाले, गुरुजी आम्हाला बरे करा. आणि येशू त्यांना म्हणाला, जा आणि स्वतःला धार्मिक पुढाऱ्यांना दाखवा कि ते तुम्हाला बरे झाले असे घोषित करतील. आणि ते जात असताना वाटेतच ते सर्व बरे झाले आणि त्यांच्यापैकी एक जण देवाची स्तुती करत येऊन येशूच्या पाया पडला आणि येशूने त्याला विचारले, 10 जण बरे झाले होते ना, मग तू एकटाच का बरा आला? त्यातला कोणी देवाची स्तुती करायला आला नाही काय? माझ्या वरच्या तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, आता तू जाऊ शकतो.